नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्नेहा गांवस तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारताच्या 2026 वर्षाच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाला लवचिकपण, नवनिर्माण, सहकार आणि टिकाऊपण निर्माण करप हो विषय घेऊन नवी दिल्लीच्या भारत मंडपम हांगा आयज दनपारा 18वे ब्रिक्स शिखर परिषदेची सुरवात झाली. 2 दिसांच्या ह्या भव्य कार्यावळींत 11 वांगडी राष्ट्र आणि 10 भागीदार देश एकठांय आयले. ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिरात ह्या 11 मुखेल उदरगतशील आणि विकसित अर्थव्यवस्थेचो आसपाव असा. बेलारूस, बॉलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हेय भागीदार देश ह्या शिखर सभेचे वाटेकार असात. रशियेचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा, इजिप्ताचे राष्ट्रपती अब्देल फता एल सीसी, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियन असे जायते महत्वाचे संसारिक फुडारी ह्या उचेल्या पावणावेल्या शिखर सभेंत वाटेकार असात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वाटेकार जावपी सगळ्या संसारिक फुडाऱ्यांक येवकार दिलो.
योर हायनेस, एक्सलन्सीज, नमस्कार. भारत में आप सभी का स्वागत और अभिनंदन करते हुए मुझे अत्यंत खुशी हो रही है. भारत की ब्रिक्स अध्यक्षता पीपल सेंट्रिक और ह्यूमैनिटी फर्स्ट अप्रोच पर आधारित है. रिजिलियंस, इनोवेशन, कोऑपरेशन और सस्टेनेबिलिटी हमारी प्राथमिकताएं रही हैं. इन प्राथमिकताओं के साथ हमने ब्रिक्स सहयोग को सामान्य जन से जोड़ने का विशेष बल दिया है. इसी सोच के साथ 350 से अधिक बैठकों का आयोजन किया गया. लगभग 30 शहरों में आपकी टीम्स का स्वागत करने का हमें अवसर मिला. भारत की ब्रिक्स अध्यक्षता को सफल बनाने में सक्रिय योगदान और समर्थन के लिए मैं आप सभी का हार्दिक आभार व्यक्त करता हूं.
परिषदे वेळार ब्रिक्स वांगडी देशांच्या फुडाऱ्यांनी जागतिक शासन, बहुपक्षीयताय, वेपार आणि गुंतवणूक, तंत्रगिन्यान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, भलायकी जतनाय, आपत्ती लवचिकपण आणि गंभीर पुरवण साखळी ह्या सारख्या मुखेल प्रश्नांचेर चर्चा करपाची अपेक्षा असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ एबी अहमद अली हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी केली. द्विपक्षीय रणनीती भागीदारी आनीक घटमूट करपाच्या हेतान दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केल्ल्याचे परराष्ट्र मंत्रालयान निवेदनांत म्हळा. दोनूय फुडाऱ्यांनी अर्थिक सहकार, संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी, क्षमता निर्माण करपासयत मुखेल क्षेत्रातल्या प्रगतीचो नियाळ केलो. हे बसकेंत प्रधानमंत्री मोदी हांणी 18व्या ब्रिक्स शिखर सभेंत इथिओपियान वांटो घेतिल्ल्याची तोखणाय केली आनी तांची हाजिरी जागतिक दक्षिणेच्या सामूहिक आवाजाक बळगे दिवपाक मजत करता अशे नदरेक हाडले. ब्रिक्स राष्ट्रांनी खंयच्याय आतंकवादाच्या कारवायांक गुन्यांवकारी आनी अयोग्य अशें म्हणून तांचो खर निषेध केला. 22 एप्रील 2025 ह्या दिसा जम्मू काश्मीरांत जाल्ल्या आतंकवादी हल्ल्याचो फुडाऱ्यांनी खरपणान निषेध केलो. ह्या हल्ल्यांत 26 जणांक मरण आयले आनी जायते जाण जखमी जाले. आतंकवाद्यांची शिमेभायर हालचाल, आतंकवाद्यांक अर्थिक आधार आनी सुरक्षीत आश्रय अशा सारख्या सगळ्या प्रकारांक तोंड दिवपाक आनी आतंकवादाक आडोवपाची आपली वचनबद्धताय ब्रिक्स फुडाऱ्यांनी परतून उक्तायल्या. आतंकवादाचो संबंध खंयच्याच धर्म, राष्ट्रीयता, संस्कृताय वा वंशीक गटाकडेन आसूंक फावना आनी आतंकवादी वावरांत वांटो घेवपी आनी तांकां आदार दिवपी सगळ्यांक जापसालदार धरून संबंधित राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाण न्यायालयांत हाडपाक जाय अशें फुडाऱ्यांनी सांगलें. ब्रिक्स शिखर सभेंत भारत इनोवेट्स एक्सपोजिशन, उच्च शिक्षण आनी संशोधन संस्थांतल्यान वयर सरपी नवकल्पना संवसारापर्यंत पावोवपा खातीर तयार केल्या अशें केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगलें. ह्या प्रदर्शनांत सगळ्या मानेस्तांक येवकार दिवप ही भारता खातीर अभिमानाची गजाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दूरदर्शी फुडारपणा खाला भारताची नवनिर्मिती पद्दत वेगान वाडल्या. भारत इनोवेट्साच्या प्रवासाक लागून संवसार प्रभावीत जाला अशें सोशल मिडिया पोस्टांत व्हिडिओ संदेशावरवीं जोशी हांणी सांगलें.
India's innovation ecosystem has grown rapidly. The journey of Bharat Innovates has already created global impact. At its maiden global showcase in Nice, as India leads the BRICS chairship, we remain committed to building a stronger partnership in research, innovation and entrepreneurship, from lab to market, from India to world.
या महिन्याच्या 21 तारखेसावून ग्वँगझो आणि नवी दिल्ली हांच्या मदीं नेमान प्रवासी विमान सेवा सुरू करतले आणि 6 वर्सांचे निलंबन सोपतले अशें चायना सदर्न एअरलायन्स कंपनीन आयज सांगले. 2020 वर्सा कोविड-19 महामारी सुरू जाले उपरांत भारत आणि चीन हांचे मदली विमान सेवा स्थगीत केली. खेळांत बायलांच्या हॉकींत आयज चीनातल्या मोकी शारांत दक्षिण कोरियाक 5-1 अशी मात करून भारताचो ज्युनियर हॉकी पंगड आशिया कप 2026 फायनलींत पावलो. सर्तीच्या निमाण्या मॅचींत भारतीय पंगड येजमान चीना आड खेळटलो. हवामानांत भारत हवामान खात्यान छत्तीसगड, तेलंगणा आनी विदर्भ ह्या वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडपाचे शक्यताये खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फाल्यां मेरेन उत्तराखंड, गुजरात, कोकण, गोंय, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आनी छत्तीसगडांत व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास काडला. ओडिशा, तेलंगणा, अस्तंत बंगाल आनी ईशान्य भारताच्या कांय वाठारांनी अशाच हवामानाची शक्यताय आसा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8 वरां जावन 40 मिनटांचेर. नमस्कार.